हॅलो सर, नमस्कार. मी अर्चना बोलते, पराजपे स्कीम मधून. हा सर, तुमची काही रिक्वायरमेंट होती का फ्लॅट साठी?
फ्लॅट साठी नाही, मी याच्यासाठी
बोला. हो, लोकांचे नाही विकत, रिसेलचं नाही बघत सर. तुम्ही आमच्याकडे नवीन काही? हा, नवीन आपण
बघतो.
तुम्ही राहायला कुठे आहे सर? ओके, मग भुगावला एक आहे बावधन. बावधन आणि बालेवाडी. बावधन खूपच जवळ आहे.
बावधन
1 BHK 53 लाख, 2 BHK 72 लाख.
1 BHK 53, 2 BHK 72.
हो,
बावधनच्या
आहे ते आपण अंडर कन्स्ट्रक्शन आहे.
अंडर कन्स्ट्रक्शन आहे.
हो,
किती दिवस लागतील?
ह्या डिसेंबर एंड पर्यंत होईल. हॅलो हॅलो हॅलो
हॅलो.
हा सर, कसं असतं की अर्थश्री मध्ये आपण सगळ्या सिनियर सिटीजन साठीच्या फॅसिलिटीज दिल्या असतात. म्हणजे तिथे आपण कॅन्टीन आहे, कॅन्टीन, डॉक्टरचं क्लिनिक, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, हाऊसकीपिंग फॅसिलिटी, मेड सर्वंट तिथे तुम्हाला मिळतात. परत तिथे ह्या सगळ्या फॅसिलिटीज आपण दिलेल्या असतात. त्या ॲक्च्युअल चार्जेस असतात त्याचे. नाही नाही, ते ऍट ऍक्च्युअल चार्जेस द्यावे लागतात.
तर साधारण
तुम्ही अख्ख्या भारतामध्ये कुठल्याही अर्थश्री मध्ये गेला तर सगळीकडे सेमच फॅसिलिटी आहेत. बुकिंग तुम्ही आज पण करू शकता सर.
आणि आज माझी पण तयारी आहे.
बुकिंगला फ्लॅटला 10% अमाऊंट तुम्हाला द्यावी लागते. नाही नाही, कन्स्ट्रक्शन वर्क जसं जसं होईल त्याप्रमाणे तुम्हाला पैसे द्यायचे असतात. बांधकामाला पैसे.
स्टेज काय? स्टेज काय? आताची काय स्टेज आहे?
आताची स्टेज मी चेक करून सांगतो. तुम्ही 1 BHK बघताय की 2 BHK?
1 BHK.
ठीक आहे, तर आताची स्टेज काय ते सांगते. त्या स्टेज प्रमाणे जेवढा ड्यू असेल तेवढे तुम्हाला अग्रीमेंट झाल्यानंतर 1 महिना द्यायचे असतात. हो, 2 BHK आपलं पुढच्या वर्षी प्रदर्शन आहे आणि 1 BHK तर साधारण या डिसेंबर अखेरीस होऊन जाईल. हो हो, तुमचा हा व्हॉट्सअप नंबर आहे का सर?
व्हॉट्सअप वरती पण आहे मी.
ओके चालेल, मग मी तुम्हाला ह्याच्यावर काही आमचे व्हिडिओज फोटोज पाठवते. ठीक आहे, आणि मग तुम्ही एकदा प्रत्यक्ष येऊन बघा, आवडलं तर आपण पुढे जाऊ शकतो सर. कारण खूप सुंदर छान आहे. हो हो, आपण हायवेलाच आहे सर, म्हणजे आपण चांदणी चौकातून टुवर्ड वाकड हायवे वगैरे जातो बघा, तर पावधन तो हायवेला चेलाराम हॉस्पिटलच्या समोर सर्व्हिस रोडला लागून आपला प्रोजेक्ट आहे पेपर्स म्हणून. ठीक
आहे,
हो चालेल सर. हो हो, ओके, थँक्यू सो मच सर.